नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। काँग्रेसीन सत्तेत आसतना 50 वर्सा जितलो वावर करू ना, ताचे परस चड वावर मोदी सरकारान फाटल्या 10 वर्सात केला। हे खेपे परतून पुराय भोवमतान एनडीएचेच सरकार येतले असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला। नागपूर हांगा पत्रकार परिषदेत उलयताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हो विश्वास उक्तायलो। गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे काल नागपूर मतदारसंघात प्रचारा खातीर गेल्ले। पत्रकार परिषदेसयत तांची जाहीर सभा झाली, कार्यकर्त्यांकडेन सुद्धा तांणी संवाद साधलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालचे भाजपा सरकार अंत्योदय तत्वाचेर वावर करता। युवा वर्ग, किसान, नारी शक्ती आणि गरीब अशा सगळ्या घटकांखातीर मोदी सरकारान वावर केला। या कार्यकाळात 33% महिला आरक्षणाची कार्यवाय जातली। प्रधानमंत्री विमा सुरक्षा, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा, मुद्रा येवजण, किसान क्रेडिट कार्ड, शेतकार आधार निधी ह्यो कल्याणकारी येवजण्यो चालूच उरतल्यो। हे भायर आणी कल्याणकारी येवजण्यांची भर पडटली। गरीब लोकांक फुकट वीज दिवपाची गॅरंटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संकल्प पत्रात दिल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें। राज्यात 7 मेक जावपी मतदानाच्या फाटभुयेर मुखेल वेंचणूक कार्यालयाचो मतदान करपाच्या जागृताये खातीरचो प्रचार नेटान सुरू आसा। मुखेल वेंचणूक कार्यालयाचे अधिकारी ह्या खातीर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यावळी तशेच वेगवेगळे उपक्रम राबयतात। लोकांचे मतदान करपाक आकर्षण वाढचे म्हण वेगवेगळ्या सुवातांनी मतदान जागृती करपी पोस्टर आणि चित्रां काढतात। या चित्रामार्फत मतदान करा हो संदेश लोकांमेरेन पावोवपाचो कार्यालयाचो हेत आसा। राज्यात हे फावट मतदान 90% जावचे हे खातीर हो प्रचार नेटान चल्ला। वेगवेगळ्या माध्यमांवरवी प्रचार सुरू आसा। अधिकारी तशेच वेंचणूक आयकॉन प्रचारात वाटो घेतात। नव्या मतदारांपासून ज्येष्ठ मतदार ह्या सगळ्यांक मतदानाचे महत्व पटोवपाक वावर चल्ला। तशेच महाविद्यालयांनी आणि हेर सुवातांनी वेगवेगळ्या कार्यावळी आयोजित केल्यात। मुरगाव बंदरातल्या 10 आणि 11 नंबर धक्क्याक जोडपी पुलाचे काम जून मेरेन पुराय जातले अशी माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हांणी दिल्या। या संबंधान उलयताना आमोणकर हांणी सांगला की गॅमन इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांसयत काल पुलाची पळोवणी केल्या उपरांत ते खबराकारांकडेन उलयतले। वेर्णाच्यान सुरू जावपी 4 पदरी मार्गाक जोडपी पुलाचे काम सध्या निमण्या पावण्यार आसा। जून निमाणे मेरेन हो मार्ग येरादारी खातीर उक्तो जातलो। तो सुरू जातकच शारातली येरादारीचो प्रश्न सुटावो जातलो। मडगावच्या दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलात गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन हाची स्थापणूक केल्या। डॉ सीताराम कोरगावकर अध्यक्ष म्हण तर डॉ व्यंकटेश नेवगी सचिव म्हण नियुक्त झाल्यात। डॉ निखिल भारेकर उपाध्यक्ष तर डॉ कुणाल चारी खजिनदार म्हण वेचल्यात। इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन या संस्थेची ही शाखा आसा। मनशाक जावपी खर वेदना ताचेवेलो अत्याधुनिक उपाय कितें ताचे विशीं जागृताय निर्माण करप आणि वेदना ना करपाक लोकांक मार्गदर्शन करप हो या सोसायटीचो हेत आसा। हे वेळार माचयेर भलायकी संचालक डॉ गीता काकोडकर, मुंबईच्या पेन क्लिनिक ऑफ इंडियाचे संचालक डॉ कैलाश कोठारी, भलायकी मंत्र्यांची ओएसटी डॉ राजनंदा देसाय, जिल्हो हॉस्पिटल निरीक्षक डॉ राजेंद्र बोरकर, इंडिया स्टडी ऑफ पेनची अध्यक्ष डॉ सुनीता लवंदे, सचिव डॉ प्रवीण काथेड आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। पुराय देशभरात 17 तारखेक जावपी रामनवमी खातीर नेटान तयारी सुरू आसा। खुबशा सुवातांनी रामजल्माच्या कार्यावळी वांगडा हेर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी जातात, पण अनुवर्साचे खरे आकर्षण अयोध्येच्या राम मंदिरात रामजल्माच्या दिसाच्या कार्यावळीचे आसा। 22 जानेवारी 2024 दिसा भारतात राम मंदिर 500 वर्षाच्या संघर्षा उपरांत उक्तें जावन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। रामनवमीच्या तयारीक पुराय अयोध्या लागल्या। या वेळार रामलल्लाचो सूर्यतिलक करतले, म्हळ्यार रामलल्लाच्या मूर्तीचेर सूर्यकिरणांचो अभिषेक जातलो। जेन्ना मंदिराचे बांधकाम चालू आशिल्ले तेन्नाच मूर्ती विराजमान झाली की पहिल्या रामनवमीक भगवान रामाच्या मूर्तीचेर सूर्यतिलक करपाचे थारायल्ले। आणि इतल्यान ह्या प्रादेशिक खबरो सोपल्या।